नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे. महाकुंभ 2025 समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे असून एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवर आजपासून 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल. या वाहिनीवर अमृत स्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल. आकाशवाणीच्या 103 MHz लहरींवरून, न्यूज ऑन AIR ऍपवरून तसंच वेव्ज या OTT मंचावरून कुंभवाणीचं प्रसारण ऐकता येईल. परीक्षा पे चर्चाच्या 8व्या आवृत्तीसाठी भारत आणि परदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून 2,70,00,000 अधिक नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी MyGOV.in वर सुरू असून 14 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून 2030 50% बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. जगभरात हरित ऊर्जेपासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता आपल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर लाभ घेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं जोशी यांनी सांगितलं. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षलीविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यात सहभागी झाले आहेत. राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्यानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला कालपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाटे आणि मिरकरवाडा तसंच सिंधुदुर्गात देवगड अशा 9 ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं 5,30,045 शेतकऱ्यांना 535,65,74,893 रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या 1,68,089 शेतकऱ्यांना 178,65,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातल्या 1,12,648 शेतकऱ्यांना 121,64,00,000, बीड जिल्ह्यातल्या 39,093 शेतकऱ्यांना 30,22,00,000, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,619 शेतकऱ्यांना 3,23,00,000, हिंगोली जिल्ह्यातल्या 2,408 शेतकऱ्यांना 1,63,00,000, नांदेड जिल्ह्यातल्या 1,886 शेतकऱ्यांना 1,58,00,000, जालना जिल्ह्यातल्या 1,590 शेतकऱ्यांना 1,57,00,000 तर धाराशिव जिल्ह्यातल्या 342 शेतकऱ्यांना 32,50,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरील केसगळतीचं प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं आरोग्य विभागानं त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.